चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पेरणीत 27% घट, राज्य सरकारची दुष्काळग्रस्त भागास भेट। मागील 5 वर्षातील सर्वात जास्त पाऊस जूनमध्ये पडला होता। शेवटच्या 10 दिवसात हे प्रमाण 21% आलं। खरीप पिकांची पेरणी ही मागील वर्षातील 319.68 लाख हेक्टरवरून 234.33 लाख हेक्टर कमी झाली। पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये 27% घट झाल्यामुळं आणि मान्सून कमी झाल्यानं देशाच्या बऱ्याच भागात संभाव्य दुष्काळ सदृश्य स्थितीची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्य कृषी मंत्र्यांची एक बैठक बोलावण्यात आली। कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1064 लाख हेक्टर क्षेत्रातील एकूण खरीप भागातील 22% क्षेत्रात पिकांची लागवड केली आहे, परंतु एरवी त्यांनी 30%पेक्षा अधिक पीक घेतलं पाहिजे। 29 जूनपासून मध्य भारतात मुख्य सोयाबीन आणि डाळींचं वाढणारं क्षेत्र, इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, परंतु या कालावधीत दक्षिण आणि उत्तर पश्चिम भागात कमी पाऊस पडला। शेतकऱ्यांनी मराठवाड्यात डाळी आणि विदर्भात कापसाच्या बियांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या काही दिवसात संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडला होता। पुढील काही दिवसात पेरणी क्षेत्र सुधारेल असं मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अजित केसरी यांनी सांगितलं। IMD आकडेवारीनुसार राज्यात 7 जुलै रोजी हंगामी पावसाच्या तुलनेत 24% जास्त पाऊस पडला आहे। मध्य प्रदेश सोयाबीन आणि तूरचं उत्पादन करणारं सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे। कापूस उत्पादन 1 वर्षापूर्वी 16% घसरलं आहे आणि उत्पादन निरंतर दुसऱ्या वर्षासाठी घसरू शकतं। मुख्य भूप्रदेशात 7 दिवस उशिरा आलेल्या मान्सूननं संपूर्ण पंजाब, हरियाणा आणि राजस्थान वगळता संपूर्ण देश व्यापला आहे। दरम्यान सरकारनं शेतकऱ्यांकरिता PM किसान मंथन योजना म्हणून पेन्शन योजना सुरू करण्याचं प्रस्तावित केलं आहे, ज्यावर कृषी मंत्री परिषदेत चर्चा होईल। चर्चेसाठी सूचीबद्ध केलेल्या इतर योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्ड, PM फसली विमा योजना आणि परंपरागत कृषी विकास योजनेचा समावेश आहे।